खंड चौथा प्रकरण चौथे वाढती त्यागवृत्ती। ट्रान्सवालमध्ये राष्ट्रीय हक्कांसाठी कसकसे झगडावे लागले व एशियाटिक खात्याच्या लोकांशी कसे वागावे लागले याचे वर्णन पुढे चालविण्यापूर्वी माझ्या जीवनाच्या इतर बाजूंवर नजर टाकणे आवश्यक आहे। अजूनपर्यंत थोडेबहुत द्रव्य साठविण्याची इच्छा असे, परमार्थाबरोबर स्वार्थाचे मिश्रण होते। मुंबईस ऑफिस उघडले त्यावेळी एका अमेरिकन विमा कंपनीचा एजंट आला होता। त्याचा चेहरा मोहक होता, बोलणे मधुर होते। आम्ही जसे काही जुने दोस्त असावेत अशा तऱ्हेने त्याने माझ्याशी भावी कल्याणासंबंधी गोष्टी काढल्या। अमेरिकेत तर तुमच्या स्थितीतील सर्व लोक आपल्या आयुष्याचा विमा उतरवितात। तुम्ही सुद्धा तसेच करून भविष्यकाळाबद्दल निश्चिंत झाले पाहिजे। आयुष्याचा भरोसा नाही, अमेरिकेत तर आम्ही विमा उतरविणे हा धर्म मानतो। माझी तर इच्छा आहे की तुम्ही सुद्धा एक लहानशी पॉलिसी काढावी, या उपर तुमची मर्जी। तेथपर्यंत दक्षिण आफ्रिकेत काय किंवा हिंदुस्थानात काय, अनेक एजंटांना मी दाद दिली नव्हती। मला वाटे की विमा उतरविण्यामध्ये काहीसा भ्याडपणा आणि ईश्वराबद्दल अविश्वास आहे, परंतु यावेळी मी मोहाला बळी पडलो। तो बोलत जाई तसतशा माझ्या डोळ्यांपुढे बायका मुलांच्या मूर्ती उभ्या राहत, गड्या तू पत्नीचे दागिने तर बहुतेक सर्व विकून टाकले आहेस, तुझे कमी जास्त झाले तर तुझ्या बायका मुलांचा भार बिचाऱ्या वडील भावावरच, ज्याने आजवर वडिलांची जागा घेऊन ती शोभविली त्याच्यावर पडणार ना, ते योग्य होणार नाही। अशा तऱ्हेचा युक्तिवाद स्वतःच्या मनाशी करून मी रुपये 10,000 पॉलिसी काढली। पण दक्षिण आफ्रिकेमध्ये परिस्थिती पालटली तसे माझे विचारही पालटले। दक्षिण आफ्रिकेतील या नव्या संकटाच्या प्रसंगी मी जे जे काही केले ते ईश्वराला साक्षी ठेवूनच केले। दक्षिण आफ्रिकेत किती काळ लोटेल याची मला काहीच कल्पना नव्हती। परत हिंदुस्थानला पाय लागणार नाही असेच समजून मी चालत होतो। बायका मुले माझ्याबरोबरच राहिली पाहिजेत, यापुढे ती व मी वेगळे राहणे बरे नाही। त्यांचा निर्वाहही दक्षिण आफ्रिकेतूनच चालला पाहिजे, हा विचार येताच ती पॉलिसी मला दुःखदायक झाली। विमा एजंटाच्या जाळ्यात फशी पडल्याची मला शरम वाटू लागली। वडील बंधू जर पित्या समान आहेत तर त्यांना धाकट्या भावाच्या विधवेचा भार वाटेल असे तुला वाटावेच का? तूच अगोदर मरशील असे तरी कशावरून? पालन करता ईश्वरच आहे, तूही नाहीस किंवा भाऊही नाही। विमा उतरवून तू आपल्या बालबच्चांनाही पराधीनच बनविलेस, त्यांनी स्वावलंबी का होऊ नये? असंख्य गोरगरिबांच्या मुलाबाळांचे कसे चालते? त्यांची गत तीच तुझी, असे तू का समजू नयेस? अशा तऱ्हेने विचारांचा प्रवाह सुरू झाला, त्यांचा अंमल लागोलाग झाला असे नाही। एक हप्ता दक्षिण आफ्रिकेतूनही पाठविल्याचे स्मरते। परंतु या विचारसरणीला बाहेरचेही उत्तेजन मिळाले। दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या खेपेला मी ख्रिस्ती वातावरणात येऊन माझ्यामध्ये धर्माविषयी जागृती झाली। यावेळी थिओसॉफीच्या वातावरणात आलो। मिस्टर रिच थिओसॉफिस्ट होते, त्यांनी माझा जोहानिसबर्गच्या सोसायटीशी संबंध जोडून दिला। मी तिचा सभासद झालो नाही, माझे काही मतभेद होते तरी पण जवळजवळ प्रत्येक थिओसॉफिस्टाशी निकट परिचय घडला। त्यांच्याबरोबर रोज धर्मचर्चा होई, मी त्यांची पुस्तके वाचित असे, त्यांच्या सभेमध्ये भाषण करण्याचाही प्रसंग येई। बंधुभावना उत्पन्न करणे व व्यापक करणे ही थिओसॉफीतील मुख्य गोष्ट आहे। यासंबंधी आम्ही खूप चर्चा करीत असू आणि हा सिद्धांत व सभासदांचे प्रत्यक्ष आचरण यामध्ये मला जेथे फरक दिसे तेथे मी टीकाही करीत असे। या टीकेचा परिणाम स्वतः माझ्यावर चांगला झाला, मी आत्मनिरीक्षण करायला शिकलो।